chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज मंगळवार 2 फेब्रुवारी 2021. डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता. तर एमटीस साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता. रिसेल मार्केटमध्ये असतील साखरेचा व्यापार 2,990 रुपये ते 3,080 रुपये राहिला. तर एमटीस साखरेचा व्यापार 3,020 रुपये ते 3,130 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता. तर एमटीस साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,180 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये एमटीस साखरेचा व्यापार 3,245 रुपये. गुजरातमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,101 रुपये. तर तमिळनाडूमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,200 रुपये होता. तर एमटीस साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,280 रुपये होता. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 468.10 डॉलर प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 16.29 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 54.84 मध्ये झाला तर ब्रेझिलियन रिअलचा व्यापार 73.22 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 4,012 रुपये. क्रूड WTI 54.84 डॉलर होते. इक्विटी सेन्सेक्स 1,197.11 अंकांनी वाढून 49,797.72 अंकावर आला तर निफ्टी 366.65 अंकांनी वाढून 14,647.85 अंकावर बंद झाला.